नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां प्रादेशीक खबरो दिता. राज्यांतल्यो सहकारी संस्था एकाच पाक्या खाला हाडून सिंगल एप पोर्टल लिंका वरवीं गोंय राज्य सहकारी संस्थे कडेन संलग्न करून संस्थांचो वेव्हार सामको पारदर्शक करतले, तशेंच रिणांचो परतावो फावो ते पद्दतीन जावचे हे खातीरूय खाशेले लक्ष घेतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी सांगलें. नावेलीच्या 70 मल्टीपर्पज कॉपरेटीव्ह सोसायटीच्या 14 फाट्याच्या उक्तावण सुवाळ्यात मुखेलमंत्री उलयताले. व्हिजन दवरून काम करतना सहकाराच्या माध्यमातल्यान समूह शेतीचो प्रयोग सुरू करपा खातीर स्टार्टअपाच्या लोकांक वांगडा घेऊन वेगवेगळ्या वेवसायात योगदान दियत सहकार माध्यमात समृद्धी हाडची असे आवाहन मुखेलमंत्र्यांनी केले. नागरी पुरवण आणि गिरायक व्यवहार खाते गोय सरकारान राज्य पावण्यावयली एड फिल्म आणि रील तयार करपाची सर्त आयोजित केल्या. एड फिल्म आणि रील मेकिंगाक गिरायक म्हळ्यार हक्क आणि जापसालदारकी असो हे सर्तीचो विषय असा. गोय मनोरंजन सोसायटी ही सर्त चालीक लावपी संस्था असतली. नोंदणी अर्ज सादर करपाची निमाणी तारीख 14 एप्रील 2025 असा आणि चित्रपट सादर करपाची निमाणी तारीख 5 मे 2025 असा. ईएसटी कचेरीत सकाळी 10 ते सांजवेळा 5 वरां मेरेन अर्ज सादर करपाची वेळ असा. अधिक माहिती खातीर www.esg.co.in संकेतथळाचेर भेट दिवची असे गोवा मनोरंजन सोसायटीच्या मुखेल कार्यकारी अधिकाऱ्यांनी कळीत केलं. फाटल्या 4 वर्सांत रस्त्यार भीक मागपी 75 ल्हान भुरग्यांची सुटका केल्या आणि तांकां अपना घरांत धाडल्यात. कांय जाणांक दुसऱ्या राज्यात तांचे मूळ गावांत धाडून तांच्या कुटुंबाच्या ताब्यात दिल्यात. 2024 सगळ्यात चड 40 भुरग्यांची सोडवणूक केल्या अशी माहिती बायल आणि भुरगी उदरगत खात्यान दिल्या. विधानसभेच्या पटलार लेखी जाप दितना बायल आणि भुरगी उदरगत मंत्री विश्वजीत राणे हांणी ही माहिती दिली. राज्यातल्या विंगड विंगड भीक मागपाचे सुवातेर उत्तर आणि दक्षिण गोयच्या जिल्हो भुरगी संरक्षण युनिटान, भुरगी कल्याण समिती, भुरगी हक्काचे संरक्षणा खातीर गोय राज्य आयोग आणि पुलिसांच्या मजतीन खुपशे जोड मोहीम हातान घेतल्यात. भुरगी हेल्पलाईन ही सरकारान विलीन करून हे 24 वरां हेल्पलाईनीचे भुरगी भीक मागपाची प्रकरणां नोंद जाता आणि कर्मचारी रोखडीच त्याची दखल घेता. भुरग्यांची सोडवणूक झाल्या उपरांत तांची भलायकी आणि सुरक्षा निश्चित करपा खातीर भुरग्यांची जिल्हो इस्पितळांत वैजकी चाचणी जाता. भुरगी कल्याण समितीच्या आदेशा उपरांत तांकां अपना घरांत धाडटात. कांय प्रकरणांत भुरग्यांक तांच्या मूळ गावांत धाडटात आणि गरज पडल्यार तांकां आपल्या कुटुंबा बरोबर परत मेळून दितात. भुरग्यांक तांचे मूळ गावांत धाडले उपरांत तांचे पुनर्वसन आणि वसणूक जावची म्हणून भुरगी कल्याण समिती हे प्रकरण त्या भुरग्यांच्या मूळ गावाच्या संबंधित भुरगी कल्याण समितीकडेन धाडटा. हवामान खात्यान 3 एप्रील मेरेन पावसा खातीर येल्लो अलर्ट जारी केला. हवामानात जाल्ल्या बदलाक लागून फुडले 4 दीस पावस पडपाची शक्यताय आसा. दमट हवामान आणि उब मारता. 20 मार्च मेरेन तापमान वाढीचो येल्लो अलर्ट आशिल्लो, मात अचकीत हवामानात बदल झालो आणि ह्या दिसांनी खुबशा वाठारांनी पावस चडलो. काल राती उबाळो खूप वाढिल्लो आणि खुबशा वाठारांनी पावस पडलो. अनु एप्रील ते जून मेरेन देशातल्या चडशा वाठारांनी सरासरी परस चड तापमान असतले असो अदमास भारतीय हवामान खात्यान दिला. या काळात चडशा प्रदेशांनी उण्यात उणे तापमान सरासरी परस चड उरतले असे आयएमडीचे सरसंचालक मृत्युंजय महापात्रा हांणी सांगले. उत्तर आणि उदेंत भारत, मध्य भारत आणि वायव्य भारतातल्या चडशा वाठारांनी एप्रील ते जून ह्या काळात सामान्य परस 2 ते 4 दीस चड उष्णतायेची लहरा येवपाची शक्यताय आसा असे तांणी सांगले. साधारणपणान एप्रील ते जून ह्या काळात भारतात 4 ते 7 दीस उष्णतायेच्या लहरांची नोंद जाता असे तांणी म्हळां. आयपीएल T20 क्रिकेटांत काल राती मुंबईच्या वानखेडे स्टेडियमार मुंबई इंडियन्सान कोलकाता नाईट रायडर्सांक 8 विकेटींनी हारयले. मुंबई इंडियन्सान 12.5 षटकांत 117 धावण्यांचे लक्ष सहजपणान साध्य केले आणि फक्त 2 विकेटी वगडावून 121 धावण्यो केल्यो. मुंबईचो सलामीवीर रायन रिकल्टनान 41 चेंडूत नाबाद 65 धावण्यो केल्यो जाल्यार सूर्यकुमार यादवान 27 धावण्यो काढल्यो. आणि इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजीचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले सांजे 7 वरां 20 मिनटांचेर. नमस्कार.